पहिले राजे अध्याय 10. परमेश्वराच्या नावासंबंधाने शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारून त्याची कसोटी पाहायला ती आली. नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोने नाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुश्लेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्व काही तिने त्यास सांगितले. शलमोन राजाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. असा कुठलाच प्रश्न नव्हता की त्याचे उत्तर त्याने दिले नाही. शलमोनाचे शहाणपण शबाच्या राणीने पाहिले. त्याने बांधलेला सुंदर महालही तिने पाहिला. त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांचे पोशाख, त्याचे पॅलेबदार, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि परमेश्वराच्या मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्चर्याने थक्क झाली. ती राजाला म्हणाली, तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते, ते खरे आहे, पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की मी ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर आणि बुद्धिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे. तुझे लोक आणि सेवक खरेच फार धन्य आहेत. तुझे सेवक जे तुझ्यासमोर उभे राहून ज्यांना तुझ्या ज्ञानाचा लाभ होतो ते धन्य. परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्रायलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्रायलावर प्रेम करतो, म्हणून नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे. मग शबाच्या राणीने राजाला 120 किक्कार सोने नजर केले, शिवाय मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ आणि मौल्यवान हिरे दिले. इस्रायलामध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले. हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले, तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली. शलमोन राजाने या लाकडाचा वापर परमेश्वराच्या मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसेच लाकूड परत कोणी कधी इस्रायलामध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिलेही नाही. दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला जे रीतीप्रमाणे भेटी दाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारून तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजमासहित मायदेशी निघून गेली. शलमोन राजाला दर साल जवळपास 666 किक्कार सोने मिळत राहिले. या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले. शलमोन राजाने घडीव सोन्याच्या 200 मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीस 600 शेकेल सोने लागले. तशाच पण जरा लहान 300 घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्या लहान ढालीस 3 माने सोने लागले. राजाने या ढाली लबानोनाचे बन येथे ठेवल्या. शिवाय राजा शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले. सिंहासनाला 6 पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमांडर होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते. तसेच 6 पायऱ्यांवर 2-2 सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणत्याही राज्यात नव्हते. राजा सलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. लबानोनाचे वनामधील सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की सलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती. समुद्रावर राजा हिरामाच्या जहाजांबरोबर सलमोन राजाच्या तार्शिश जहाजांचा एक तांडा असे आणि तीन तीन वर्षांनी ही तार्शिश जहाजे सोने चांदी हस्तिदंत वानर व मोर आणत असत. सलमोन हा पृथ्वीवरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुद्धी चातुर्य होते. पृथ्वीवरील सर्व लोक त्यास भेटण्यास उत्सुक असत. देवाने सलमोनाला दिलेले बुद्धीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे. ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येताना प्रत्येक जण नजराणा आणीत असे. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, सुगंधी मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटी दाखल आणत. सलमोन राजाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे 1400 रथ आणि 12000 घोडे यांचा संग्रह होता. रथासाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यामध्ये रथ ठेवले. काही रथ त्याच्याजवळ यरुश्लेमेमध्येही होते. राजाने इस्रायलाला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुश्लेम नगरात चांदी जमिनीवरील दगडधोंड्यासारखी होती आणि गंधसरूचे लाकूड डोंगर टेकड्यांवर उगवणाऱ्या उमराच्या झाडासारखे विपुल होते. मिसर व सिलिसिया येथून सलमोन घोडे आणत असत. सलमोन राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्रायलामध्ये आणत. मिसरचा एक रथ साधारण 600 शेकेल चांदीला पडे आणि घोड्याची किंमत 150 शेकेल चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना हे रथ आणि घोडे नंतर विकत असत.